युयोब अध्याय 29. युयोबने बोलणे सुरू ठेवले. तो म्हणाला, अहो, काही महिन्यापूर्वी मी जसा होतो तसा असतो तर किती बरे झाले असते. तेव्हा देव माझी काळजी घेत होता. तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. अहो, माझ्या चांगल्या फलदायी दिवसाचे मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे मित्रत्वाचे कृपाछत्र होते. जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्याजवळ होती, त्या दिवसाची मी आशा धरतो. त्या दिवसात माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलई धुत असे. माझ्याकडे उत्तम प्रकाराची पुष्कळ तेल होते. त्या दिवसात मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृद्धांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे. सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृद्ध उठून उभे राहत. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहत असत. अधिकारी बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत. सरदार मनुष्यसुद्धा बोलताना त्याचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासारखी वाटे. लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येक जण माझी स्तुती करी. का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्यास मदत करीत असे. आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसेल तर मी त्यास मदत करीत असे. मृत्यूपंथाला लागलेला मनुष्य मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे. सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती. मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तेथे मी घेऊन जात असे. मी अपंगाचे पाय होतो. त्यांना हवे तेथे मी उचलून घेऊन जात असे. गरीब लोकांस मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांस देखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे. मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरापराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला. मला नेहमी वाटायचे मी खूप वर्ष जगेन. मला स्वतःच्या घरातच मृत्यू येईल. मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या देवानी ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखं असेन असे मला वाटत असे. माझ्या ठाई असलेला माझा सन्मान नेहमी टवटवीत आहे आणि माझ्या शक्तीचे धनुष्य माझ्या हातात नवे केले जात आहे. पूर्वी लोक माझे ऐकत असत. माझ्या उपदेशाची वाट पाहत ते शांत बसत. मी माझे बोलणे संपल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळुवारपणे पडत. पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहत. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत. काही लोकांनी आशा सोडून दिली होती, परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्यांना बरे वाटले. मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दुःखी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.